महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र झाला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिने दुबळ्याला. त्रिवार असावा मुजरा आमचा, गड किल्ल्यांच्या या श्रीमंता.
तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्म रक्षणासी सदा सहज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. वस्तीला मग आला शिवाजी, लागे अजमावयास शत्रूला. शाहिस्ताच्या घरात शुभा रात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शुभाने गनिमी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्लाह. केला शाहिस्तावर वार,
next.